चीनीमंडी.com पॉडकास्ट।
ऊस थकबाकी विरोधात शेतकऱ्यांची 28 मेला निदर्शन। भारतीय किसान युनियन 28 मेला फगवाडामध्ये खासगी आणि सरकारी साखर कारखान्यांकडून ऊस थकबाकी विरोधात धरणं आंदोलन करणार आहे। त्यांनी सांगितलं, राज्य सरकार थकबाकीच्या मुद्द्यामध्ये आमची मदत करत नाही। आम्ही अधिकारी आणि नेत्यांना या संदर्भात बरीच पत्र आणि निवेदनं दिली आहेत, पण कोणताही फायदा झालेला नाही। विभिन्न दिवसांमध्ये साखर कारखान्यांच्या बाहेर धरणं आंदोलन आयोजित केलं जाईल। शेतकरी यावेळी खराब स्थितीमध्ये आहेत। एकीकडे सरकार आम्हाला आत्महत्या करायला सांगत नाही, पण दुसरीकडे ते स्वतः आम्हाला मदत करत नाहीत, ज्यामुळे शेतकऱ्यांना या संकटादरम्यान विरोध करण्यासाठी नाईलाज झाला आहे।